यहोशुआ अध्याय 19 दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांचे वतन तर यहुदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली. बैरशेबा म्हणजे शेबा व मोलादा, हसर शुवाल व बाला असेम, एल्तोलाद व बथुल व हर्मा आणि सिकलाग व बेथ मार्का, बेथ व हसर सुसा आणि बेथ लबवोत व शारुहेन ही 13 नगरे आणि त्यांची गावे ऐन, रिमोन व एथेर व आशान अशी नगरे 4 आणि त्याकडले गावे. बालत बैर म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथील या नगरांच्या चहूकडली सर्व गावे शिमोनी वंशजांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हाच वतन भाग होय. शिमोनाला यहुदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला कारण यहुदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले. तिसरी चिठ्ठी जबलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीद पर्यंत आहे. त्यांची सीमा पश्चिमेस वर मरला पर्यंत जाऊन दब्बेशेत येथे पोहोचते आणि यकनामा समोरील ओहळास जाऊन लागते. ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किस्लोत ताबोर याच्या सीमेस लागते. तेथून दाबरथ येथे जाऊन याफिय पर्यंत वर जाते. तेथून पूर्वे दिशेकडे गत हेफेर व इत्ता कासिन येथे वर जाते आणि तेथून नेया जवळील रिमोन येथे निघते. ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नोथोन पर्यंत जाते व तेथून इफ्ता एल खोऱ्यात संपते. कट्टात नहलाल व शिमोन, इदला, बेथलहेम आदी करून 12 नगरे दिली. त्यामध्ये गावे मोजली नाहीत. जबलून वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत. इस्साखराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे 34 चिठ्ठी निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती. इज्रेल व कसुल्लोत व शुनेम आणि हफ्राईम, शियोन व अनाहरात, रब्बीत, किशोन व अबेस, रेमेत व एन गन्नीम, एन हद्दा व बेस पसेस. त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ शेमेम येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला. ही 16 नगरे व त्यांची गावे इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत. पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती. हेलकत, हली, बटेन व अक्षाफ, अल्ला मेलेख, अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर लिबनात येथवर जाते. ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबलून वतनापर्यंत आणि इफ्ताह एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ एमेक नगर व नियल नगर येथपर्यंत पोहोचते. तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते. तेथून हेब्रोन, रहोब, हम्मोन व काना यावरून जाऊन मोठ्या सिदोन शहरापर्यंत पोहोचते, तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते. उम्मा, अफेक व रहोब ही 22 नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली. आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन. ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे ही होत. सहावी चिठ्ठी नफ्ताली वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननिमातील एला वृक्ष यापासून अदामी नेकेब शहर व यबनेल यावरून लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते. तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोत ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते व तेथून दक्षिणेस जबलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहुदाच्या वतन भागाला जाऊन मिळते. त्यातील तटबंदीची नगरे ही सिद्दीम, सेर, हम्मत, रक्कत व किन्नेरेत, अदाम, राम व हसोर, केदेश, एद्रई व एन हसोर, इरोन, मिगदल एल, हरेम, बेथ अनात व बेथ शेमेश ही 19 नगरे आणि त्यांची गावे. नफ्तालीच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन. ही नगरे आणि त्यांची गावे. सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती. सरा, एष्टाबोल, ईर शेमेम, शालब्लिन व अयालोन व इथला, एलोन व तिमना, एक्रोन, एलतके, गिब्बेथोन व बालात, यहुदा, बने बराक व गथ रिमोन, मियारकोन व रक्कोन, याफेच्या समोरील प्रदेश. दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेर गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले. दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन. ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे. इस्रायल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यामध्ये वतन दिले. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईम डोंगरावरचे तिम्नात सेरह नगर जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला. एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्रायलाच्या वंशातले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शन मंडपाच्या दारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली तीही याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपवले.